नमस्कार, मी नेहा कुलकर्णी। ऐकूया काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीत सुरु आहे। 9,26,00,000 शेतकऱ्यांना याद्वारे 20,000 कोटी रुपयांहून अधिक लाभ होणार आहे। राज्यातल्या सुमारे 90,48,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। याच कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वयंसहायता गटातील 30,000 अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार आहे। नीट 2024 परीक्षेतल्या अनियमिततेच्या तक्रारीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। परीक्षेतल्या त्रुटींचं निवारण करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे। विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली। या निवडणुकीची अधिसूचना 25 जून रोजी जारी होणार असून 2 जुलैपर्यंत अर्ज भरता येतील। 12 जुलै रोजी 9 ते 4 दरम्यान मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आज झाली। विमा काढण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून शेतकऱ्यांनी त्यापूर्वी पीक विमा भरून घ्यावा असं आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे। लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सेबीकडे तक्रार केली। हे एक्झिट पोल राजकीय हेतूने प्रेरित होते, त्यांनी शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे। वायव्य आणि पूर्व भारतामध्ये आज संध्याकाळपासून उष्णतेची तीव्र लाट कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दिल्लीत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे। येत्या 2-3 दिवसात पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस सुरू राहील। पुढचे 5 दिवस दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 308 अंकांची वाढ झाली आणि तो 77,301 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 92 अंकांची वाढ नोंदवत 23,558 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।